chapter 14 of book of Acts, reading from verse 19 onwards.
प्रश्नांची कृती आता 14 अध्याय आणि वचन 19 पासून पुढे मी वाचतो. नंतर अंतुकिया व इकुनिया येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पावलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर तो दर्बेत गेला. तो नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र व युकुन्या व अंतुकिया या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने फिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यांनी ज्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदिया मधून पंफुलियात गेले आणि पिळगा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियात उतरले. तेथून ते अंतुकियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपून पाठवण्यात आले होते. तेथे ते पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे द्वार कसे कसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
मे द लॉर्ड ब्लेस द रीडिंग ऑफ हिज वर्ड.
परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करा.
वी फाइंड ऍक्च्युली इन दिस पर्टिक्युलर प्लेस इज अ कंटिन्युएशन ऑफ व्हॉट इज हॅपन अर्लियर.
आणि मग इथे आपण पाहतो की जे काही अगोदर घडलेलं आहे तेच पुढे त्या ठिकाणी चालू आहे असं आपल्याला दिसतं.
वी फाइंड दॅट फर्स्ट ऑफ ऑल पॉल अँड बर्नबास वेर ऍट आयकोनियम अँड देन दे वेंट टू लेस्ट्रा.
आणि मग पहिली गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की पॉल आणि बर्नबा हे इकुन्यामध्ये आहे आणि मग तेथून ते लुस्त्रात गेले.
अँड वी लेफ्ट देम ऍक्च्युली व्हाइल दे वर जस्ट ट्राइंग टू लेट पीपल नो दॅट दे आर नॉट गॉड.
आणि मग या ठिकाणी आपण थांबलो होतो की जिथे त्यांनी लोकांना हा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही देव नाहीये.
दॅट्स एक्झॅक्टली द टाइम वन वन लॉट ऑफ एफर्ट वॉज ऍक्च्युली मेड बाय पॉल अँड बर्नबास टू लेट दिस पीपल नो दॅट दे आर नॉट गॉड्स.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की बराच प्रयत्न या ठिकाणी पॉल आणि बर्नबा यांनी केलेला आहे की जेणेकरून त्या लोकांना सांगत होते ते की आम्ही देव नाहीये.
अँड देन गॉस्पल इज बीन एक्सप्लेन टू देम.
आणि सुवार्ता त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सांगण्यात आले.
इट टॉक्स अबाउट द लिव्हिंग गॉड हू क्रिएटेड हेवन अँड अर्थ अँड सी.
आणि मग या ठिकाणी त्या जिवंत देवाविषयी बोलत आहे ज्याने आकाश पृथ्वी समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले.
इट टॉक्स अबाउट नॉट होल्डिंग एनी वेर थिंग अगेन्स्ट द लिव्हिंग गॉड इन कम्पॅरिझन.
आणि मग त्या ठिकाणी तो हे देखील सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जो जिवंत परमेश्वर आहे त्याच्या विरुद्ध या निरर्थकच्या गोष्टी आहेत त्या धरण्यात काही एक अर्थ नाहीये.
वर्स 17 सेज दॅट गॉड हॅज नॉट लेफ्ट अस एनी लेफ्ट विदाउट एनी विटनेस.
आणि वचन 17 सांगतं की साक्षविरहित देवाने आपल्याला राहू दिलेले नाहीये.
इनफॅक्ट पॉल अँड बर्नबास वर द विटनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर गॉड.
परंतु पॉल आणि बर्नबा हे स्वतःच त्या ठिकाणी त्या विशेष देवाचे साक्षीदार आहेत.
Now while this particular thing was going on,
ज्यावेळेची गोष्ट घडत होती,
दे ऑल्सो टॉक अबाउट जीसस क्राइस्ट कमिंग इन टू दिस वर्ल्ड.
एवढंच नव्हे तर ते हे बोलत असताना येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे याविषयी देखील ते सांगत आहे.
येस गॉड डीड व्हिजिट द ह्युमॅनिटी.
होय, नक्कीच देवाने मनुष्य प्राण्यांना व्हिजिट केली.
नॉट झेउस अँड हर्मेस.
झेउस आणि हर्मेस जे आहे हेच नाही.
बट जीसस क्राइस्ट.
परंतु येशू ख्रिस्ताने भेट दिली.
नाउ दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड.
आणि ते संबंध आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा.
व्हाइल दॅट वॉज हॅपनिंग अराउंड.
आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टी घडत होत्या.
व्हाइल देयर इज पर्सुएशन गोइंग ऑन.
ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करण्यात येत होता.
अँड वर्स 19 इट सेज अगेन द सेम थिंग.
आणि वचन 19 मध्ये देखील आपल्याला तीच गोष्ट पुढे पाहावयास मिळते.
बट द ज्यूज केम फ्रॉम अँटिओक अगेन.
परंतु इथे सांगितलंय अंतुकियातून काही येऊ दे आले.
नाव यू रिमेंबर दिस पीपल हॅड कम फ्रॉम अँटिओक.
आणि हे लक्षात घ्या की अंतुकिया मधून हे लोक आलेले आहेत.
इनफॅक्ट इन अँटिओक सिरिया द चर्च हॅज सेंट दिस पीपल एज अ फर्स्ट मिशनरी जर्नी.
परंतु इथं पाहायला गेलं तर सिरियामधील जे अंतुकिया मंडळी आहे त्या मंडळीने या दोघांना सेवा कार्यासाठी पाठवलं.
अँड दे आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम अँटिओक टू आयकोनियम टू लेस्ट्रा टू डर्बे टू अदर प्लेसेस.
आणि मग या ठिकाणी ते इकोनियामध्ये आणि लुस्त्र आणि दर्बे या ठिकाणी सर्व ठिकाणी ते जात आहेत सेवेसाठी.
अँड दे आर ऑन द वे प्रीचिंग द गॉस्पेल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि त्यांच्या मार्गामध्ये ते येशू ख्रिस्ताच्या सुवातीची घोषणा करत आहेत.
नॉट ओनली द सपोर्ट इज कमिंग फ्रॉम द होम टाउन बट द पर्सिक्युशन ऑल्सो इज कमिंग फ्रॉम द होम टाउन.
आणि मग फक्त त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा जो होता तो जे अंतुकियातील मंडळीमधून मिळत होता नक्की, परंतु त्याचप्रमाणे त्याच ठिकाणाहून त्यांना विरोधही होत होता.
इट्स इंटरेस्टिंग टू सी दॅट दिस पीपल आर नाऊ प्लॅनिंग टू परसुएट द क्राऊड इन अ सच अ वे दॅट दे आर फोर्स टू किल ऑलमोस्ट किल पॉल.
आणि मग या ठिकाणी हे जे अंतुकियामधून येऊदे आले होते त्यांनी लोकांची मनं अशा प्रकारे वळवली की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांनी पावलाला धोडमार करून मारून टाकावं आणि मारलंच होतं.
आय एन्टायटल दिस पर्टिक्युलर सर्मन एज कंटिन्यू इन फेथ.
आणि मी या शास्त्र उत्तराला असं शीर्षक दिलेलं आहे की विश्वासामध्ये सातत्य.
आय वी फाइंड दॅट दिस पीपल्स कंटिन्युएशन इन फेथ.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की या लोकांचा त्यांच्या विश्वासूपणामधला टिकावा धरण्याची गोष्ट किंवा
वी ऑल्सो फाइंड वर्स 23 देयर कमिटमेंट.
वचन 23 मध्ये आपल्याला त्यांचं समर्पण पाहावयास मिळतं.
अँड देन वर्स 26 वी फाइंड देयर कमांड दॅट इज गिव्हन टू रिमेन फॉर देम इन द ग्रेस ऑफ गॉड.
आणि मग तिसरी गोष्ट आपण पाहतो की जी आज्ञा त्यांना देण्यात आली होती की देवाच्या कृपेमध्ये टिकून राहण्याविषयी त्यामध्ये सातत्य आहे असं आपल्याला दिसतं.
इट्स इंटरेस्टिंग टू सी दॅट द ज्यूज हॅव कम फ्रॉम अँटिओक अँड आयकोनियम.
आणि मग इथे पाहावयास मिळतं आपल्याला वचन 19 मध्ये की नंतर अंतुकिया व इकोनिया येथून कित्येक यहुदी आले.
अँड दे परसुएटेड द क्राऊड.
आणि त्यांनी लोकांची मने वळवली.
द सेम क्राऊड दॅट वॉज ऍक्च्युली ट्राईंग टू टेक दिस पीपल एज गॉड्स अँड वर्शिप.
आणि मग हा तोच जमाव आहे जो आता यापूर्वी ह्या दोघांना घेऊन त्यांची देव समजून भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हाऊ लॉंग इट टेक्स फॉर अ सेम क्राऊड टू चेंज देअर माइंडसेट अँड स्टोन दिस पीपल टू डेथ.
मग मला प्रश्न आहे की किती वेळ लागला असेल ह्या लोकांची मनं वळवायला की जेणेकरून त्यांची मनं वळवून ते पॉल आणि बर्नबाला धोंडमार करून मारून टाकतो.
यू सी इट्स इंटरेस्टिंग टू सी दॅट व्हेन पॉल स्पीक्स.
परंतु या ठिकाणी पहा ज्यावेळेस पॉल बोलतो
द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट
येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेविषयी
देर इज अ पॉवर अन टू सॉल्वेशन.
आणि त्यामध्ये सामर्थ्य आहे तारणाप्रत.
बट देन When people come with criticism,
परंतु ज्या वेळेस लोक टीका करत आहेत त्याच्यावर
दे ऑल्सो कम विथ पॉवर.
ते देखील सामर्थ्याने येत आहे.
सो कन्व्हिन्सिंग.
खूप त्यांना पक्की खात्री आहे.
सो कन्व्हिन्सिंग इज द आर्ग्युमेंट द पीपल हू होल्ड वन्स अपॉन अ टाइम पॉल अँड बर्नबास आर गॉड आर नाऊ विलिंग टू किल देम.
आणि मग ते अशा प्रकारे खात्रीने त्या ठिकाणी त्यांना या गोष्टीची जाणीव आहे म्हणून ते त्या लोकांना अशा प्रकारे वळवत आहे की जे लोक नुकतेच पॉल आणि बर्नबाला देव समजून त्यांची स्तुती करत होते परंतु आता ते वळून पॉल आणि बर्नबाला धोंडमार करण्याच्या मागे आहे.
दिस इज रिअली रिअली स्टुपिड थिंग टू डू.
आणि मग ही एक नक्कीच एक मूर्खपणाची गोष्ट आहे.
बट दिस हॅपन.
पण ती घडत आहे.
इट सेज इन वर्स 19 दे स्टोन्ड पॉल.
आणि वचन 19 म्हणतं की त्यांनी पावलाला दगडमार केला.
ड्रॅग हिम आउट ऑफ द सिटी.
आणि त्याला त्या ठिकाणी नगराबाहेर ओढून टाकले.
अँड सपोजिंग दॅट ही वॉज अ डेड.
आणि असं समजलं त्यांनी की पाऊल आता मेलेला
लेफ्ट दॅट.
आणि तिथेच त्याला सोडून गेलं.
नाव सम कॉमेंटेटर सेज दॅट देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ही मस्ट हॅव डाईड अँड देन रिझरेक्टेड अगेन.
काही जे कॉमेंटेटर आहेत ते म्हणतात की पाऊल हा मेला होता परंतु तो पुन्हा जिवंत झाला.
बट द वर्ड सपोज डज नॉट गिव्ह अस दॅट आयडिया.
परंतु समजून जो शब्द आहे तो आपल्याला त्या विचाराकडे जाण्यास थांबवतो.
इट्स सिम्पली दॅट ही वॉज लाईक हाफ डेड.
परंतु तो अर्धमृत झालेला होता.
ही वॉज काइंड ऑफ अ पर्सन हुम दे लेफ्ट इट आज थिंकिंग दॅट ही इज नाव And eventually going to die at any moment.
त्यांनी अशा प्रकारे पावलाला दगडमार केला होता की त्यांना असं वाटलं की आता हा किती वेळ जगणार आणि नक्कीच हा मारणार आहे ह्या दृष्टिकोनातून त्याला टाकून गेले.
Now, why was they so much upset with Paul?
का पावलाविषयी ते एवढे चिडलेले होते?
Remember, he was the chief speaker.
हे लक्षात घ्या कारण की मुख्य बोलणारा तो होता.
Okay? So they left Barnabas.
बर्नबाला त्यांनी काय नाही केलं.
अँड अटॅक पॉल.
आणि पॉलला दगडमार केला.
सो यू अंडरस्टँड वेन यू स्पीक यू गेट what you speak for.
आणि मग ज्या वेळेस तुम्ही बोलता त्या बोलल्याबद्दल तुम्हाला काहीतरी प्राप्त होतं.
Okay. This is exactly what has happened to Paul now. He's been rewarded with stones to death.
आणि मग तीच गोष्ट पावलाबद्दल घडलेली आहे, त्याला दगडमार करण्यात आला.
Okay, he's been dragged personally.
आणि त्याला त्या ठिकाणी शहरामधून बाहेर ओढून काढण्यात आलं.
Now this is also happening against actually Paul, but no, it's actually happening against the gospel of Jesus Christ.
जरी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिसून येते की या सर्व गोष्टी पावला विरुद्ध घडत आहेत, परंतु सत्य पाहायला गेलं तर सुवार्ते विरुद्ध या सर्व गोष्टी घडत आहेत.
यू आर आय नीड टू अंडरस्टँड दॅट दे हॅड नो पर्सनल एनिमिटी विथ पॉल.
हे लक्षात घ्या की तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की पावला विरुद्ध त्यांचं काही वैयक्तिक भांडण नव्हतं.
पॉल वॉज जेन्युइनली ट्राइंग टू टेल देम अबाउट द इटर्नल गॉस्पल ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट.
परंतु पॉल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांना येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेविषयी दिशामध्ये सार्वकालिक तेथून सामर्थ्य आहे त्याविषयी सांगत आहे.
पॉल वॉज ट्राइंग टू टेल देम दॅट हियर इज अ गॉड हू हॅज क्रिएटेड हेवन अँड अर्थ.
पॉल त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हा इथे परमेश्वर आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.
हियर इज अ गॉड हू हॅज गिव्हन अस अ विटनेस.
हा तोच परमेश्वर आहे ज्याने आम्हाला साक्ष दिलेली आहे.
हियर इज अ गॉड हू हॅज लेफ्ट अस विथ अ फूड अँड ग्लॅडनेस.
आणि मग हाच तो परमेश्वर आहे ज्याने आम्हाला आनंद आणि अन्न दिलेला.
अँड ही हॅज ऑल्सो ऑफर्ड अस इटर्नल लाईफ.
आणि एवढंच नव्हे तर त्यानेही आम्हाला त्या ठिकाणी सार्वकालिक जीवन दिलेलं.
लॉर्ड जीसस क्राइस्ट
येशू ख्रिस्तामध्ये.
So Paul is been explaining about the eternal gospel of Jesus Christ.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की पॉल जी सार्वकालिक सुवार्ता आहे तिच्याविषयी ह्या लोकांना सांगत आहे.
And they are not interested in the gospel.
आणि सुवार्थेमध्ये त्यांना रस नाहीये.
But they were interested in the miracle.
परंतु त्यांना चमत्कारामध्ये जास्त रस.
When miracle happened,
ज्यावेळेस चमत्कार घडला,
they immediately thought to bring oxen and garland and stand at the gate and worship Paul and Barnabas.
ज्यावेळेस चमत्कार घडला त्यावेळेस त्यांनी लगेच धावपळ करून बैल आणि त्याचप्रमाणे जे माळा आहे त्या घेऊन आले की जेणेकरून पॉल आणि बर्नबाला त्या ठिकाणी ते अर्पण देऊ शकतील.
यू सी दॅट देर इज अ मिरॅकल दॅट हॅपन्स बट इट शुड अट्रॅक्ट टू द ट्रूथ.
आणि मग नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे आणि चमत्कारामुळे लोकांचं लक्ष सत्याकडे वळायला पाहिजे.
नो बट देन पीपल वेअर नॉट अट्रॅक्टेड टू द ट्रूथ.
परंतु सत्याकडे ते वळालेले नाहीये.
दे वर नॉट एनकॅप्चर्ड और एनकॅप्सुल्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग त्या ठिकाणी ते सुवार्थेची जी सेवा आहे तिच्याद्वारे ते भारावून गेलेले नाहीयेत.
No, they were just amazed and they were thinking that these people have some kind of a power of God.
आणि मग तसं होण्याऐवजी ते ज्यावेळेस त्यांनी चमत्कार पाहिला त्यावेळेस ते आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की ह्या लोकांमध्ये देवाचं सामर्थ्य आहे.
They were not thinking about the gospel of Jesus Christ.
येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेविषयी त्यांना काळजी नाहीये.
दे वर मोर इंटरेस्टेड इन ट्राईंग टू फाइंड इट आउट व्हॉट काइंड ऑफ अ डिवाइन पॉवर दॅट द पॉल अँड बर्नबास हॅव.
परंतु त्यांना या गोष्टीमध्ये रस होता की कुठल्या प्रकारचं दैवी सामर्थ्य पॉल आणि बर्नबामध्ये आहे हे जोपासणं.
यू अँड आय नीड टू अंडरस्टँड लाईक पॉल दॅट देर इज अ पॉसिबिलिटी दॅट अनटू डेथ वी माईट हॅव अन अपोजिशन व्हाईल यू अँड आय प्रीच द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग पॉल आणि बर्नबा आहेत पॉलाच्या जीवनाच्या द्वारे आपण हे समजून घेणं गरजेचं आहे आहे की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताची सुवार्थेची आपण घोषणा करतो तर पावलाप्रमाणे मृत्यूपर्यंतचा विरोध आपल्याला सहन करावा लागू शकतो.
देर इज अ पॉसिबिलिटी दॅट द क्राऊड हू समटाइम्स अप्रिशिएट विल ऑल्सो समटाइम्स क्रिटिसाइज.
नक्कीच ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जो जमाव त्या ठिकाणी आपलं कौतुक करतो तोच जमाव पुढे आपला विरोधही करेल.
सो फॉर सो मच दॅट दे यू विल बी लेफ्ट टू डेड.
एवढंच नव्हे तर तुम्ही मरणाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते आणतील.
That's all what happened to Paul.
This was the Paul of the Jonah.
Verse 20.
Vachan 20.
But when the disciples gathered about him, he rose up and entered the city. On the next day he went on with Barnabas to Derbe.
पण त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर तो दर्बेत गेला.
आय लाईक द आयडिया दॅट पॉल इज प्रिचिंग गॉस्पल इज नॉट अलोन देर आर डिसायपल्स विथ हिम.
आणि मला या ठिकाणी असणारी जी गोष्ट आहे ती आवडते कारण की पॉल हा एकटाच त्या ठिकाणी सुवार्ता प्रचार करत नाही तर त्याच्याबरोबर इथं शिष्यही आहे.
ऑलवेज रिमेंबर नो मॅटर हाऊ लोनली यू स्टँड यू आर नेव्हर अलोन.
जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात परंतु हे लक्षात घ्या की तुम्ही एकटे नसता.
ऑलवेज रिमेंबर हाऊ मच यू स्टँड ऍट द कॉर्नर, यू आर नेव्हर ऍट द कॉर्नर.
आणि मग जरी तुम्हाला वाटत असलं की तुम्ही एका कोपऱ्यात आहात परंतु हे लक्षात घ्या की तुम्ही कधी एका कोपऱ्यात नसतात.
या इवन पॉल वॉज थिंकिंग दॅट ही इज नाव लेफ्ट टू हिमसेल्फ अलोन टू डाय ऑन हिज ओन, ही वॉज नॉट अलोन.
परंतु या ठिकाणी आपण पाहतो की पावलालाही तसं वाटलं असेल की तो मरण्यासाठी त्याला एकट्याला शहराबाहेर नगराबाहेर ओढून टाकलेला आहे, परंतु तसं नाहीये.
द डिसायपल्स वर देअर विथ हिम,
शिष्य त्याच्याबरोबर.
ओके, दॅट मीन्स द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट हॅज प्रोड्यूस द डिसायपल्स.
त्याचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेने जे शिष्य आहे ते बनवले होते.
ओके, देअर वॉज गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट हॅज प्रोड्यूस द एनिमी.
नक्कीच येशू ख्रिस्ताच्या सुवर्तेमुळे शत्रू तयार झाले होते.
अँड द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट हॅज प्रोड्यूस द डिसायपल्स.
आणि त्यात तसंच सुवर्तेमुळे येशू ख्रिस्ताच्या सुवर्तेमुळे शिष्यही बनले होते.
सो देर इज अ सपोर्ट,
मग पाठिंबा आहे.
अँड देर इज अ अपोजिशन,
आणि विरोधही आहे.
अँड दिस इज रिअली इंटरेस्टिंग दॅट इज हॅपनिंग हिअर.
आणि ही एक अत्यंत लक्ष वेधून घेणारी गोष्ट या ठिकाणी घडत आहे.
अँड देन ही अरोज, इट्स इंटरेस्टिंग, ही अरोज.
आणि वचन सांगते की तो उठला.
अँड एंटर द सिटी अगेन,
आणि पुन्हा नगरात निघून
सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅन.
निडरता, आणि मग त्या व्यक्तीची जी निडरता आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते.
काय, ही इज गोइंग बॅक टू द सेम प्लेस वेअर ही वॉज बिटन अप व्हेरी बॅडली.
तो परत तिथेच जात आहे जिथे त्याला भयानकपणे मारलं होतं.
काय, अँड ही इज गोइंग देअर,
आणि परत तिथे तो जात आहे.
अँड टेकिंग ऑन फॉर द नेक्स्ट डे अलॉंग विथ बर्नबास गोइंग टू डर्बे.
आणि मग दुसऱ्या दिवशी बर्नबाला बरोबर घेऊन तो दर्बेस गेला.
अँड व्हॉट इज ही डुईंग,
काय करत आहे?
ही इज प्रीचिंग द गॉस्पल अगेन.
परत त्या ठिकाणी तो सुवार्थेची घोषणा करतो.
अँड लुक ऍट द वर्ड इट सेज इन वर्स 21, मेड मेनी डिसायपल्स अगेन.
आणि वचन 21 मध्ये पहा, त्यांनी पुष्कळ शिष्य केले.
सो वेदर इट इज आयकिऑक ऑर आयकोनियम ऑर डर्बे,
मग काही असो, पुण्यामध्ये असो किंवा अंतुकिया असो किंवा दर्बे असो,
ऑर इवन नाव गोईंग बॅक टुवर्ड्स लस्ट्रा,
किंवा परत दुसऱ्यामध्ये ती जात असेल,
एव्हरी प्लेस द सीड ऑफ द वर्ड ऑफ गॉड इज बीन सोन.
ज्या ठिकाणी ते जात आहे तिथे तिथे येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेचं बीज ते पेरत आहे.
अँड द डिसायपल्स आर देअर,
आणि शिष्य आहेत.
And we find that these disciples are encouraging Paul.
And he is a shishya ahe, he is a paulala prostan deta ahe.
And then Paul is encouraging these people.
And Paul te lokanna prostan deta ahe.
Verse 22.
Vachan 22.
His ministry, Paul and Barnabas' ministry now is in verse 22. Strengthening the souls of the disciples.
Vachan 22 madhe Paul and Barnabas chi seva je ahe te aplyala sangitle kay kele tya thikani ki je shishya hoti tyanchi mane sthir keli.
And this is what actually the key word of that particular whole passage is.
आणि मग हा एक मुख्य शब्द आहे जो संपूर्ण शास्त्र उत्तराचा केंद्रबिंदू आहे.
Verse 22.
वचन 22.
Where it says that the ministry of Paul and Barnabas is to strengthen the souls of the disciples.
आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला.
To encourage them to continue in faith.
विश्वासात टिकून राहा.
Okay, it's important that they, in spite and despite of receiving all the tribulation, they are strengthening the disciples.
जरी त्या ठिकाणी पावल आणि बर्नबासचा छळ होत आहे, सर्व गोष्टी त्यांच्या विरोधात असतानाही ते शिष्यांना विश्वासामध्ये टिकून राहण्याविषयी बोध करत आहे.
इट टॉक्स अबाउट द कॉन्फिडन्स दॅट दे हॅव.
आणि मग या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारा जो विश्वास आहे त्याविषयी ते
बोलत आहे. ऑन लॉर्ड जीसस क्राइस्ट,
येशू ख्रिस्तावरील जो विश्वास आहे.
इट टॉक्स अबाउट द कन्विक्शन दॅट दे हॅव ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
येशू ख्रिस्ताविषयी जी खात्री आहे त्या कारणामुळे ते बोलत आहे.
इट टॉक्स अबाउट देअर कमिटमेंट,
त्यांच्या समर्पणाविषयी ते बोलत
आहे. इट टॉक्स अबाउट देअर पर्सिवरन्स, दे आर विलिंग टू कंटिन्यू.
आणि मग त्यांचं जे सातत्य आहे ते टिकून राहण्याविषयी त्या गोष्टी बोलत आहे.
दे आर कंटिन्यूअली टेलिंग अदर पीपल टू कंटिन्यू इन फेथ.
आणि मग त्यांचं टिकून राहणं इतर शिष्यांना ते सांगत आहे की तुम्ही विश्वासात टिकून राहा.
स्ट्रेंथनिंग द सोल्स अँड एनकरेजिंग द सोल्स.
आणि मग त्यांची अंतकरणे मन त्या ठिकाणी ते स्थिर करत आहे, प्रोत्साहन देत आहे.
वी यू अँड आय नीड टू अंडरस्टँड बिकॉज वी नीड दॅट स्ट्रेंथ, वी नीड दॅट एनकरेजमेंट.
आणि तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला आणि मला त्या बळाची गरज आहे, त्या प्रोत्साहनाची गरज.
आवर चर्च नीड टू बी स्ट्रेंथन, आवर चर्च नीड टू बी एनकरेज.
आपल्या मंडळीला त्या ठिकाणी प्रोत्साहित होणं गरजेचं आहे, आपल्या मंडळीला स्थिरावलेली होणं गरजेचं आहे.
वी मे नॉट हॅव सच काइंड ऑफ अ पर्सिक्युशन,
कदाचित आपण अशा प्रकारच्या छळामधून जाणार नसता.
वी हॅव डिफरंट काइंड ऑफ एनिमीज अटॅकिंग अस फ्रॉम एव्हरी सिंगल अँगल.
आणि मग जरी असा छळ आपल्याकडे नसेल परंतु नक्कीच आपल्या अवतीभोवती शत्रू आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करत आहेत.
अँड देन वी नीड टू स्ट्रेंथन द बिलीव्हर्स.
परंतु या ठिकाणी आपल्याला बंधूंना विश्वासामध्ये टिकून
राहण्याची
बोध करणं आपल्याला गरजेचं आहे.
बाय सिम्पली सेईंग दिस वन थिंग,
ही गोष्ट सांगितल्याच्याद्वारे,
कंटिन्यू इन फेथ,
हे सांगण्याच्याद्वारे की विश्वासात टिकून राहा.
कंटिन्यू इन फेथ,
विश्वासात टिकून राहा.
Saying that through many tribulations we must enter into the kingdom of God.
कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.
Now the word kingdom of God there becomes a key word.
आणि मग आता इथे पुढे देवाच्या राज्यातलं जो देवाचं राज्य हा शब्द जो आहे तो महत्वाचा आहे या ठिकाणी.
Why? Because it understands that all that perseverance has to do with the entering of the kingdom of God.
कारण की जे काही संकट किंवा जो छळ असेल तो सर्व देवाच्या राज्यामध्ये जावे यासाठी असावा.
इट्स इम्पॉर्टंट फॉर इवन जीसस क्राइस्ट.
येशू ख्रिस्तासाठी देखील ती गोष्ट महत्वाची होती.
ही टॉक्स अबाउट द किंगडम ऑफ गॉड.
येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी बोलतो.
इनफॅक्ट ही टॉक अबाउट एस्टॅब्लिशिंग द किंगडम ऑफ गॉड.
एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्त देवाचं राज्य स्थापण्याविषयी बोलतो.
द चर्च इज अ प्लांट ऑफ द पार्ट ऑफ द किंगडम ऑफ गॉड.
परंतु चर्च देखील देवाच्या राज्याचा भाग आहे.
अँड देन वी मस्ट एंटर इन टू द किंगडम ऑफ गॉड विथ मेनी ट्रिब्युलेशन.
आणि इथं वचन सांगतं की आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.
इन्स्पायर्ड अँड डिस्पाइट ऑफ आवर पर्सिवरन्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ स्ट्रॉंग अपोजिशन.
आणि मग ज्या वेळेस आपण विश्वासामध्ये टिकून राहतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला एक मोठ्या प्रमाणात विरोध केला जाईल.
स्टील वी नीड टू पर्सिवर.
तरीही आपल्याला त्या ठिकाणी टिकून राहणं गरजेचं आहे.
इन ऑर्डर टू डू दॅट वन वी नीड टू स्ट्रेंथन, वी नीड द एनकरेजमेंट.
आणि मग ते करण्यासाठी आपल्याला बोध प्राप्त करून घेणं गरजेचं आहे.
बिकॉज इफ देर इज नो स्ट्रेंथ,
जर त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा नसेल,
देर इज नो एनकरेजमेंट,
जर आपल्याला बोध करण्यात आला नाही,
देर इज अ पॉसिबिलिटी दॅट वी विल वेवर अवे.
तर मग नक्कीच शक्यता अशी आहे की आपण भटकून जाऊ.
अँड फॉर दॅट रिझन verse 23 we find Paul and Barnabas making sure that some kind of a pastoral care is given.
आणि त्याच कारणामुळे वचन 23 मध्ये आपण पाहतो की ती गोष्ट घडू नये म्हणून काही पाळकीय काळजी त्या ठिकाणी ते घेण्याविषयी सांगत आहे.
लुक वॉट दे डीड.
23 वचन पाहा.
अँड वेन दे हॅड अपॉइंटेड एल्डर्स फॉर देम इन एव्हरी चर्च.
त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले.
दे अपॉइंटेड.
त्यांनी वडील निवडले.
डायरेक्टली अपॉइंटेड.
त्यांची नेमणूक करण्यात
आली. इन एव्हरी चर्च.
त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील
निवडले.
उपास आणि प्रार्थना करून.
नाउ दिस वॉज अ ट्रिमेंडस टास्क, ए स्पिरिच्युअल टास्क दॅट वॉज डन इन ऑर्डर टू केअर फॉर द चर्च.
आणि मग मंडळीची काळजी घेण्यासाठी एक अत्यंत महत्वाचं कार्य होणं गरजेचं होतं.
I love Paul and Barnabas the way that they are trying to dispense their duties.
आणि मग आता या ठिकाणी आपण पाहतो आणि मला आवडतो ती गोष्ट की कशा प्रकारे पॉल आणि बर्नाबास त्यांची जी कामगिरी
कार्य
वाटून देत आहेत.
You will see that these people are, they themselves are persecuted. They would have said, okay, we are persecuted, we are moving from this particular place.
ह्या लोकांचा छळ झाला, हे लोक असे म्हणू शकले असते, आमचा छळ झालेला आहे, आम्ही आता जातो.
वी जस्ट लुक इन टू आवर ओन सेफ्टी, यु नो, सेफ्टी झोन.
आणि आपण आपल्या मनामध्ये आपलं जे आराम आहे किंवा सुरक्षित ठिकाण जे आहे त्याचे आपण विचार करतो.
नो, बट देन इन पॉल अँड बर्नाबास माइंड वी फाइंड दॅट ऑल द पीपल ऑफ आयकोनियम, डर्बे, लेस्ट्रा, ऑल दिस पीपल वर देअर, द डिसायपल्स, द न्यू डिसायपल्स, they were there prevailing in the mind of these people.
परंतु या ठिकाणी आपण पाहतो दुसर इकुने अंतुकिया मध्ये असणारे जे शिष्य आहे ते सर्व त्या ठिकाणी आहेत.
And these people needs to be given pastoral care.
आणि ह्या लोकांनी त्यांची एक पाळकीय काळजी घेणं गरजेचे आहे.
And that's the reason upon them the elders were appointed.
आणि त्याच कारणामुळे पॉल आणि बर्नबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडील नेमले.
Now you will always see that the word appointed is mentioned, not elected.
मग तुम्हाला त्या ठिकाणी शब्द दिसून येईल निवडले किंवा नेमले, कारण की तिथं त्यांची काय निवड नेमणूक झालेली आहे. निवडलेलं नाहीये.
हा निवड नाही झाली,
निवडणूक
निवडलेली. The word is appointed used there very much.
आणि नेमणे हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे.
The elders were appointed in every church with prayer and fasting.
उपास आणि प्रार्थना करून प्रत्येक मंडळीमध्ये त्यांनी वडिलांची नेमणूक केली.
And then we find that the church was committed them to the Lord in whom they had believed.
आणि मग पुढे आपण पाहतो की ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले.
ओके, सो दे नीड टू कंटिन्यू इन फेथ.
नक्कीच त्यांना विश्वासामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे.
अँड नाऊ दे आर कमिटिंग देमसेल्व्स टू द लॉर्ड.
आणि आता ते त्यांना देवाकडे सोपवत आहे, प्रभूवर सोपवत आहे.
पॉल अँड बर्नबास आर डुईंग अ ट्रिमेंडस मिनिस्ट्री.
पॉल आणि बर्नबा या ठिकाणी एक अद्भुत सेवा करत आहेत.
इन स्पाइट अँड डिस्पाइट ऑफ ट्रिब्युलेशन अँड पर्सिक्युशन दे देमसेल्व्स आर हॅव्हिंग.
जरी त्या ठिकाणी त्यांचा छळ होत आहे, त्रास होत आहे, तरी देखील ते ती सेवा करत आहेत.
हॅज एनीवन एव्हर ट्राय टू किल यू फॉर द सेक ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट?
प्रश्न आहे, आतापर्यंत तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी किंवा येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी कोणी मारून टाकण्याचा प्रयत्न केला का?
आय डोंट थिंक सो.
मला नाही वाटत की तसं असेल.
हॅज एनीबडी ट्राय टू बर्न यू टू डेथ बिकॉज ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट?
येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेमुळे कोणी तुम्हाला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे का?
नॉट सो मच, राईट?
नक्कीच नाही.
बट स्टील वी फाईंड व्हेरी डिफिकल्ट टू स्ट्रगल टू बी अ ख्रिश्चन, इज इट नॉट अ ख्रिश्चन विटनेस?
तरी देखील आपल्याला एक ख्रिस्ती साक्षीदार म्हणून जगणं कठीण जात नाही.
हाऊ डिफिकल्ट वी फाईंड टू लिव्ह ॲज अ ख्रिश्चन विटनेस? ओके, टू रिअली गिव्ह दॅट रिलायबल अँड क्रेडिबल विटनेस फॉर लॉर्ड जीसस क्राइस्ट?
किती आपल्याला कठीण जात नाही का की जी येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे तिच्यावर खात्रीपूर्वक अवलंबून एक ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी येशू ख्रिस्ताचे साक्षी म्हणून.
हाऊ वी ॲज अ चर्च एबल टू रिअली रिफ्लेक्ट द टेस्टिमनी ऑफ जीसस क्राइस्ट इन आवर कंटिन्युएशन ऑफ द फेथ अँड कमिटमेंट टू द लॉर्ड?
आणि मग किती प्रमाणात आपण त्या ठिकाणी आपल्या विश्वासामध्ये टिकून राहून येशू ख्रिस्ताला समर्पित राहून एक ख्रिस्ती ज्याप्रमाणे अवलंबून ख्रिस्तावर राहण्याचं जीवन, ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे का? किती कठीण जातं.
दिस पीपल न्यू द की रोल प्लेड बाय डिसायपल्स.
ह्या लोकांना माहीत होतं की जो मुख्य भूमिका जी शिष्यांनी पार पाडली ती.
दे वर नॉट बिल्डिंग देअर ओन एम्पायर.
ते त्यांचं स्वतःच साम्राज्य उभं करत नव्हतं.
When they started their missionary journey of preaching the gospel,
ज्यावेळेस त्यांनी त्यांची मिशनरी सेवा सुरू केली सुवार्थेची घोषणा करण्याच्या द्वारे,
दे वर स्ट्रॉंगली गोईंग ऑन प्रीचिंग द गॉस्पल अँड डिसायपलिंग पीपल.
आणि मग ते त्या ठिकाणी सातत्याने येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेची घोषणा करत होते आणि शिष्य बनवत होते.
इट्स इम्पॉर्टंट डिसायपलिंग पीपल.
आणि मग ते शिष्य बनवत होते, ते महत्वाचं आहे.
दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट दे वर टोल्ड टू डू इट, इज इट नॉट, इन मॅथ्यू चॅप्टर 28.
आणि मग ते 28 मध्ये त्यांना हीच गोष्ट करायला सांगितली होती की नाही?
That's exactly what we as a church were told to do it, is it not? According to Matthew 28.
आणि मत्ते 28 नुसार मंडळी या नात्याने आपल्याला ही तीच गोष्ट करायला सांगितली आहे की नाही?
ओके, सो रिफ्लेक्शन फॉर अस.
आणि मग आपल्यासाठी त्या ठिकाणी आत्मपरीक्षण आपल्यासाठी हे आहे.
हाऊ वी आर giving gospel and making disciples for Jesus Christ.
आपण कशा प्रकारे सुवार्थेची घोषणा करत आहोत आणि येशू ख्रिस्तासाठी शिष्य बनवत आहोत.
If we are making disciple of Jesus Christ, are we committing them to the Lord and encouraging them to continue in faith?
जर मग आपण त्या ठिकाणी शिष्य बनवत असेल तर मग आपण त्या शिष्यांना प्रभूकडे सोपवत आहोत का आणि त्यांना विश्वासात टिकून राहण्याविषयी बोध करत आहोत का?
We find verse 24 that they passed through Pisidia and came to Pamphylia.
आणि वचन 24 सांगते की मग ते पिसिदिया मधून पंफुलियात गेले.
And when they had spoken the word in Perga, they went down to Attalia. So these are the four different places on the same route that they have gone. And it's about 75 miles away from Derbe.
आणि 75 मील लांब आहे दर्बे पासून आणि तोच मार्ग घेऊन ते त्या ठिकाणाहून जात आहेत.
And they are going back to Antioch again.
आणि आता पुन्हा एक वर्ष अंतुकियाकडे चालले आहे.
वर्स 26 फॉर दे आर सेलिंग टू अँटिओक.
आणि वचन 24 सांगत आहे की ते अँटिओकियात जाण्यास तारवात बसले.
अँड लुक ॲट द थर्ड पॉइंट देअर वर्स 26.
आणि वचन तिसरा मुद्दा या ठिकाणी पहा.
वेअर दे हॅड बीन कमांडेड टू द ग्रेस ऑफ गॉड फॉर द वर्क दॅट दे हॅड फुलफिल्ड.
जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपून पाठवण्यात आले होते.
सो दे वर कमांडेड
त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं
फॉर द वर्क
कामासाठी.
The work of the grace of God that they had been fulfilled in their own lives.
आणि मग त्या कामासाठी देवाच्या कृपेवर अवलंबून की जेणेकरून ती गोष्ट त्यांच्या जीवनात पूर्ण व्हावी.
You see, they were continuing in faith.
ते सातत्याने विश्वासामध्ये टिकून आहेत.
They were making disciples.
शिष्य बनवत आहेत.
And they were committing those disciples to the Lord.
आणि मग जे शिष्य बनवले आहेत त्यांना त्यांनी प्रभूला सोपून दिले आहे.
They were commending the grace of God and His work in the lives of these people.
आणि मग येशू ख्रिस्ताची जी कृपा आहे किंवा जी त्यांना कामगिरी दिलेली आहे ती त्या शिष्यांच्या जीवनात सिद्धीच नेत आहे.
In fact, in verse 27, when they arrived and gathered together as a church.
आणि मग वचन 27 मध्ये ज्यावेळेस ते अंतुकियामध्ये आले आणि मंडळी या नात्याने ज्यावेळेस एकत्र आले.
They declared all what God has done with them.
आणि मग देवाने काय काय केले होते ते सर्व त्या ठिकाणी त्यांनी सांगितले.
अँड लुक द वे दे सेड आणि हाउ ही हॅड ओपन द डोर ऑफ फेथ टू द जेंटाइल्स.
आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे ते सांगतात ते पहा. ते म्हणतात की परराष्ट्रीय करिता विश्वासाचे दार कसे कसे उघडले हे ते सांगत आहेत.
दे डिड नॉट गिव्ह अ टेस्टिमनी ऑफ हाऊ पॉल वॉज बिटन टू डेथ.
या ठिकाणी पॉल कसा मरणमुख झाला याविषयी ते नाही सांगत
आहे. नोबडी ऍक्च्युअली केम टू गॅदर अँड दे वर थिंकिंग दॅट नाव पॉल इज गोइंग टू टेल अस अबाउट द हॉरर्स अँड द पर्सिक्युशन दॅट ही हॅज फेस्ड.
आणि मग आता या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती झालेली नाही ज्यावेळेस मंडळी एकत्र आली आणि एकजण म्हणाला की आता पॉल आपल्याला त्याच्या जीवनामध्ये घडलेली भयानक गोष्ट आपल्या समोर मांडणार आहे.
द पर्सिक्युशन दे डीड नॉट मेक इन टू द कॅपिटल.
त्या ठिकाणी जो छळ त्यांचा झाला त्या छळाला त्यांनी मुख्य मुद्दा बनवलेला नाहीये.
नो दे वर मोर इंटरेस्टेड इन कंटिन्युइंग इन फेथ अँड स्ट्रेंथनिंग अँड एनकरेजिंग द डिसायपल्स.
परंतु ते ह्या गोष्टीविषयी जास्त काळजी पुरवत होते की शिष्यांनी विश्वासामध्ये टिकून राहावं.
व्हाईल दे वर ऍट दर्बे दे डीड दॅट.
दर्बेमध्ये असताना त्यांनी ती गोष्ट केली.
व्हाईल दे वर ऍट लेस्ट्रा दे डीड दॅट.
लुस्त्रामध्ये असतानाही त्यांनी ती गोष्ट केली.
ऑल द वे टू पिसिडिया टू पॅम्फिलिया टू अटेलिया दे डीड द सेम थिंग.
आणि मग त्या ठिकाणी जे इतर शहरं आहे पिसिडिया पंपुलिया पिरगा या ठिकाणीही त्यांनी तीच गोष्ट केली.
अँड वन वेंट बॅक टू द अँटिओक द होम चर्च वेअर दे केम फ्रॉम.
आणि मग ज्या मंडळीमधून अँटिओकियामधून आलेले असलेल्या त्यांच्या मंडळीमध्ये गेले.
दे वर स्टील टॉकिंग अबाउट द ग्रेट इफेक्च्युअल डोर ओपन फॉर द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट अमंग द जेंटाइल्स.
ते त्याविषयीच बोलत राहिले की कशा प्रकारे परमेश्वराने परराष्ट्रीयांसाठी विश्वासाचे द्वार उघडले.
सो देर वॉज पर्सिक्युशन.
नक्कीच छळ होता.
देर वर पीपल हू वेर बीटन टू डेथ अँड स्टोन टू डेथ.
नक्कीच अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांचा छळ झाला ज्यांना धोंडमार करून मरणमुख सोडलं.
देर वॉज ऑपोजिशन.
विरोध होता.
देर वर द पीपल हू वर टेकिंग ए टाइम आउट टू कन्व्हिन्स द क्राऊड टू मेक शुअर दॅट दे बिकम व्हायलंट अगेन्स्ट दिस पीपल.
असे काही लोक होते की ज्यांनी पूर्ण काळजीपूर्वक खात्रीनिशी लोकांची मनं अशा प्रकारे वळवली की जेणेकरून त्या लोकांचा छळ केला जाईल किंवा
देर वर अटॅक एव्हरीवेअर.
सर्व प्रकारे त्यांचा विरोध होत होता.
दे वर फिजिकली चॅलेंज.
त्यांना शारीरिकरित्या आव्हान करण्यात आलं.
दे वर स्पिरिच्युअली चॅलेंज.
आत्मिकदृष्ट्या त्यांचा विरोध झाला.
अँड इन्स्पाइट ऑफ डिस्पाइट ऑफ ऑल ऑफ दॅट.
मग जे काही परिस्थिती होती ती सर्व सोडून
वी फाइंड दॅट दे वर कंटिन्युइंग इन फेथ.
तरीही ते विश्वासामध्ये
वी फाइंड दॅम कमिटेड टू द मिनिस्ट्री ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
त्याचप्रमाणे आपण त्यांचं येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी असणारं समर्पण आपण त्यांच्या जीवनामध्ये
पाहतो. द फॉरमोस्ट थिंग इन देअर माइंड इज अबाउट द गॉस्पल गिव्हिंग टू द जेंटाइल.
त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता तो म्हणजे की परराष्ट्रीयांना सुवार्तेची घोषणा करणे.
पर्सिक्युशन वॉज नॉट द मेन थिंग.
छळ त्यांच्या जीवनातला सर्वात केंद्रस्थानी गोष्ट नव्हती.
दे एक्सपिरियन्स पर्सिक्युशन.
नक्कीच त्यांनी छळ अनुभवला.
दे एक्सपिरियन्स ऑपोजिशन.
विरोध त्यांनी अनुभवला.
बट दॅट वॉज नॉट द मेन थिंग.
परंतु ती त्यांची मुख्य गोष्ट नव्हती.
देअर हार्ट वॉज ऑलरेडी कॅप्चर्ड बाय द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
परंतु त्यांचं अंतकरण अगोदरच येशू ख्रिस्ताच्या द्वारे भारावून गेलेलं होतं.
इट वॉज ऑलरेडी एनग्रेव्ह इन देअर हार्ट सो स्ट्रॉंगली.
ती गोष्ट त्यांच्या अंतकरणामध्ये खूप खोल रीतीने कोरण्यात आले होते.
सो द अपोजिशन वॉज टोटली नलिफाइड, दे डिड नॉट रिअली माइंड इट.
आणि म्हणून जो छळ त्यांचा झाला त्या गोष्टीला ते कुठल्याही प्रकारचं महत्व देत नाहीये.
द मोस्ट इफेक्टिव्ह अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट दे वॉन्टेड टू टॉक अबाउट इज द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट बीन प्रीच्ड टू द जेंटाइल.
त्यांच्या जीवनात अत्यंत महत्वाची गोष्ट ही होती की काहीही परिस्थिती असो येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगण्यात आलीच पाहिजे.
दिस टू पीपल,
हे दोन लोक जे होते,
अँड द डिसायपल्स हू आर विथ देम देअर,
आणि इतर जे शिष्य जे त्यांच्या बरोबर होते,
अँड द लोकल चर्चेस दॅट हॅज बीन एस्टॅब्लिश ॲट दॅट पर्टिक्युलर रिजन,
आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्थानिक मंडळ्या उभारण्यात आल्या होत्या,
अँड द एल्डर्स दॅट वर अपॉइंटेड इन दॅट पर्टिक्युलर प्लेस,
आणि मग त्याचप्रमाणे जे वडिलांची नेमणूक मंडळांवर करण्यात आली,
कॅनॉट इंडिव्हिज्युअली टेक क्रेडिट फॉर एनिथिंग,
कुठल्याही प्रकारे व्यक्तिगतरित्या स्वतःसाठी कुठलंही श्रेय घेऊ शकत नव्हते.
इट वॉज ऑल द प्लॅन अँड प्रपोज ऑफ गॉड.
कारण की ज्या सर्व ज्या गोष्टी घडून आल्या त्या देवाने घडून आणल्या होत्या.
पॉल यूज द मिशनरी जर्नी, द फर्स्ट मिशनरी जर्नी ऑफ पॉल अँड बर्नबास.
देवाने पॉल आणि बर्नबासची पहिली जी मिशनरी सेवा कार्याची जो प्रवास होता तो देवाने त्यांचा वापर करून घेतला.
इन स्पाइट ऑफ बीइंग स्टोन,
जरी त्या ठिकाणी दगडमार झाला,
दे वर डिसायपल्स,
नक्कीच त्या ठिकाणी शिष्य झाले.
हु आर एनकरेज्ड अँड स्ट्रेंथन्ड,
ज्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आलं, ज्यांची मन स्थिर.
हु आर टोल्ड टू रिमेन कंटिन्यूड इन फेथ,
ज्यांना विश्वासामधून टिकून राहण्या विश्वासामध्ये टिकून राहण्याविषयी सांगितलं.
हाउ इम्पॉर्टंट इज फॉर अस टू अंडरस्टँड इन अ मुव्हमेंट ऑफ चर्च लाईक दिस.
आणि मग अशा प्रकारच्या मंडळीमध्ये घडणाऱ्या घडामोडीमध्ये आपण मंडळी या नात्याने कशा प्रकारे प्रोत्साहन घ्यायचं.
वर देर इज अ ग्रोथ दॅट इज गोईंग ऑन,
नक्कीच त्या ठिकाणी ज्यावेळेस मंडळीची वाढ होते,
अँड वी सी अन अपोजिशन,
आणि मग आपल्याला विरोध दिसतो.
वी सी डिफिकल्टीज,
कठीणता दिसते.
यू सी प्रॉब्लम्स,
समस्या येतात.
बट दॅन पीपल सेल्स, द पीपल ऑफ गॉड सेल्स टू डिसायपल्स एनकरेज स्ट्रेंथन कंटिन्यू इन फेथ.
परंतु जो येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत ते विश्वासामध्ये टिकून राहा, त्याचप्रमाणे
एनकरेज,
हा बोध करा आणि त्यांना त्यांची मने स्थिर करा आणि विश्वासात टिकून राहा हा संदेश देतात.
You remember that these people, they committed them to the Lord.
आणि मग लक्षात घ्या की ह्या लोकांना प्रभूकडे सोपवण्यात आलं.
Verse 23.
वचन 23 मध्ये.
You find that particular phrase there? They committed them to the Lord in whom they had believed.
आणि ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपविले.
The disciples were the disciples of Jesus Christ, not Paul's and Barnabas disciples.
आणि मग हे जे शिष्य होते ते पॉल आणि बर्नबासचे शिष्य नव्हते, तर ते येशू ख्रिस्ताचे शिष्य होते.
Paul and Barnabas were not trying to get majority on their side.
Paul and Barnabas ya tikani kutlya prakare ek motha jamav tyancha bajune asava yasathi te kashta ghet nahiye.
Paul and Barnabas are not trying to go and find it out, are this disciple will go away or what, or this disciple will go away or let me go and give special attention. They were not doing all those kind of nonsense.
पॉल आणि बर्नबा या ठिकाणी माझा हा शिष्य निघून जाईल का तो शिष्य निघून जाईल का या गोष्टीविषयी काळजी करून त्या गोष्टीला जास्त महत्व ते देत नव्हते.
दे कमिटेड देम टू द लॉर्ड.
परंतु त्यांनी ज्यावेळेस त्या लोकांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना प्रभूवर सोपवले.
वर्स 23,
वचन 23 पहा.
अँड देन दे अपॉइंटेड द एल्डर्स इन द चर्च.
आणि ज्यावेळेस त्यांनी मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली
विथ प्रेयर अँड फास्टिंग,
उपास आणि प्रार्थनेच्या
लॉर्ड,
त्यांनी त्यांना प्रभूकडे सोपवले.
द चर्चेस वर डेडिकेटेड टू गॉड अगेन.
मंडळी जी होती ती देवाकडे पुन्हा समर्पित करण्यात येते.
एल्डर्स वर डेडिकेटेड टू गॉड अगेन.
जे वडील होते त्यांना त्या ठिकाणी देवाला समर्पित करण्यात
येते. वर डेडिकेटेड टू गॉड अगेन.
शिष्यांना त्या ठिकाणी समर्पित करण्यात येतो.
वॉय? बिकॉज इट वॉज द लॉर्ड हु इज द मास्टर ऑफ द चर्च.
का? कारण की येशू ख्रिस्त जो आहे तो प्रभू मंडळीचा धनी आहे.
स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट शी इज द वन हू सपोज टू टेक केअर.
आणि मला नक्की माझा हा पूर्णपणे विश्वास आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मंडळीची पूर्ण काळजी
घेऊ शकतो. हू कुड गिव्ह अ बेस्ट पास्टरल केअर फॉर द चर्च दॅन द चीफ शेपर्ड लॉर्ड जीसस क्राइस्ट.
कोण मुख्य मेंढपाळ जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याशिवाय एक पालकीय काळजी मंडळीला देऊ शकतो?
दे स्ट्रॉंगली बिलीव्ह,
त्यांनी या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवला.
इट इज नॉट ऑफ देम टू पोजेस द बिलीवर्स.
ही त्यांची जबाबदारी नाहीये की मंडळीच्या शिष्यांना त्यांच्यासाठी.
दे आर नॉट काउंटिंग हु इज ऑन देअर साइड.
ते या गोष्टीची काळजी करत बसलेले नाहीये की माझ्या बाजूने कोण आहे.
नो, दे कमिटेड होल कॉन्ग्रिगेशन एव्हरीबडी टू द लॉर्ड.
त्यांनी संपूर्ण जी मंडळी होती ती प्रभूला सोपवली.
अँड देन दे कमांडेड देम टू ग्रो इन द ग्रेस ऑफ गॉड.
आणि त्यांना आज्ञा दिली की देवाच्या कृपेमध्ये वाढत जा.
Thank God for the open door.
आणि देवाला धन्यवाद असूया विश्वासाचा.
Open door of faith to the Gentiles.
देवाला धन्यवाद देऊया आपण परराष्ट्रांसाठी कशा प्रकारे विश्वासाचे द्वार उघडले त्याबद्दल.
You and I need to continue.
मला आणि तुम्हाला देखील या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे.
In faith.
विश्वासामध्ये टिकून राहणं गरजेचं.
Commit ourselves to the Lord.
प्रभूला स्वतःला सोपून द्या.
And command others to walk in the grace of God.
आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन द्या की जेणेकरून ते प्रभूमध्ये चालतील.
Look at the last verse, verse 28.
वचन 28 पहा.
And there remained no little time with disciples.
मग ते शिष्याबरोबरच बराच काळ राहिले.
Again, they are willing to spend more time with disciples.
पुन्हा एकदा आपण पाहतो की ते त्यांचा बराच वेळ शिष्यांबरोबर घालवत आहे.
If you would like to see your church grow,
जर तुम्हाला तुमची मंडळी ही वाढलेली पाहायची असेल,
are you personally investing your time in the disciples?
तर मग तुम्ही व्यक्तिगत रित्या तुमचा वेळ तुमच्या शिष्यांमध्ये घालवत आहात.
आर यू आर जस्ट मेकिंग एक सम काइंड ऑफ अ यू नो कॅज्युअल कमिटमेंट.
का तुम्ही एक सर्वसाधारणपणे समर्पित अशी समर्पण करता.
इट्स इम्पॉर्टंट दॅट यू अँड आय नीड टू अंडरस्टँड दॅट द कमिटमेंट दॅट वी हॅव टू द लॉर्ड इज अ कव्हनंट.
तुम्हाला आणि मला हे समजून घेणं गरजेचं आहे, देवाशी जे आपण समर्पण करतो तो एक करार आहे.
दिस पीपल वर कव्हनंटेड टू द वर्क ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट.
हे लोक देवाच्या कामाविषयी करारयुक्त असे झाले होते.
दे वर सो एनग्रॉस इन द वर्क ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि येशू ख्रिस्ताचे जे कार्य होते त्यामध्ये ते पूर्णपणे स्वतःला त्यांनी वाहून दिलं होतं.
अँड द लॉर्ड रिवॉर्डेड देम इनस्पायर्ड अँड डिस्पाइट ऑफ द डिफिकल्टी अपोजिशन अँड पर्सिक्युशन.
आणि त्याप्रत देवाने त्यांना त्या ठिकाणी नक्कीच रिवॉर्डेड पारितोषिक दिले. जरी त्या ठिकाणी त्यांचा छळ झाला कठिनाई मधून जरी ते गेले तरी.
Verse 21 says they had many disciples.
आणि वचन 27 सांगतं की अनेक शिष्य त्या ठिकाणी होते.
Verse 21 says that they have made many disciples.
आणि वचन 21 सांगतं की त्यांनी अनेक शिष्य बनवले.
And verse 28 says that they remain with the disciples.
आणि वचन 28 सांगतं की मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
This is exactly what we need to do.
आणि तीच गोष्ट आपल्याला करणं गरजेचे आहे.
Stay with disciples.
शिष्यांबरोबर राहा.
Remain with the disciples.
शिष्यांबरोबर राहा.
Encourage them to continue in faith.
विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी बोध करा.
Commit them to the Lord.
प्रभूला सोपवू द्या.
And command them to walk in the grace of God.
आणि देवाच्या कृपेमध्ये चालण्यास त्यांना प्रोत्साहन.
Rejoice in the fact that the gospel has reached to the Gentiles.
आणि ही जी सत्यता आहे सुवार्ता परराष्ट्रांपर्यंत पोहोचली आहे यावर विश्वास ठेवा.
Encouraging and strengthening the disciples.
आणि शिष्य जे आहे त्यांना बोध करा, त्यांची मने स्थिर करा आणि विश्वासात.
Paul and Barnabas just did that.
Paul आणि बर्नबाने ते केलं.
Now
आता
they are going to go into Judea.
ते पुढे यहुदा मध्ये जाणार आहेत.
And from there to Jerusalem.
आणि तिथून येरुसलेम मध्ये.
And there is going to be a council.
आणि मग त्या ठिकाणी परिषद असेल.
What will happen there we will see.
आणि मग काय घडणार आहे ते आपण पाहणार.
Next Sunday.
पुढच्या रविवारी.
But till then.
तोपर्यंत.
Praise God.
देवाला धन्यवाद द्या.
The great door of faith is open.
परराष्ट्रांसाठी विश्वासाचं द्वार उघडलं आहे.
Continue in faith.
विश्वासामध्ये टिकून राहा.
Commit yourself.
स्वतःला समर्पित करा.
Command.
आणि आज्ञा करा.
In the grace of God.
देवाच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी.
May the Lord bless.
आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद.
Shall we pray?
आपण प्रार्थना करू.